तोफगोळा वृक्ष म्हणजेच कॅनन बॉल ट्री. तोफगोळा हा वृक्ष लेसिथिडेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव कौरोपिटा ग्यानेन्सिस आहे. हा मूळचा त्रिनिदाद, दक्षिण पूर्व अमेरिका, भारत आणि थायलंड या उष्ण प्रदेशात आढळतो. भारतात 2000 ते 3000 वर्षापूर्वीपासूनच या वृक्षाचा आढळ असल्यामुळे त्याचे मूळ भारत असावे अशी शक्यता आहे. तोफगोळा हा सदाहरित वृक्ष आहे. सुमारे 15 मीटर पर्यंत उंच वाढणाऱ्या या वृक्षाला जमिनीपासून 3 मीटर अंतरावर फांद्या फुटतात. पाने साधी 20 ते 25 सेंटीमीटर लांब, वरची बाजू गडद हिरवी तर खालची बाजू पांढरक हिरवी असते. फुले आणि फळे पानांच्या बगलेतून न येता मुख्य खोडावर व फांद्यावर येतात. फुले सुमारे 1 मीटर लांबीच्या मंजिरीवर येतात. फुले पिवळी ते लाल रंगाची, मोठी 10 ते 15 सेंटीमीटर व्यासाची आणि भरपूर असतात. फुलात 6 पाकळ्या असून त्या आतून तांबट जांभळ्या रंगाच्या आणि सुवासिक असतात. पुमंग अनेक पुंके सरांचा बनलेला असून त्याचा आकार नागाच्या फणीसारखा व जायंगाचा आकार पिंडीसारखा दिसतो, म्हणून या वृक्षाला नागलिंगम असेही म्हणतात. फळ मोठे गोल 20 सेंटीमीटर व्यासाचे आणि तोफगोळ्यासारखे दिसते. यावरून या वृक्षाला तोफगोळा असंही नाव पडले आहे. त्यात अनेक बिया असतात. सुंदर व शोभिवंत फुलांमुळे तोफगोळा वृक्षाची लागवड बागांमध्ये अनेक ठिकाणी केली जाते. पानांचा रस त्वचा रोगावर लावतात. पिकलेल्या फळाला कुजलेल्या मांसासारखा वास येतो. ती त्वचेला किंवा कपड्यांना चोपडल्यास कीटक दूर होतात. ही नोंद डॉ. पाटील सी आर यांनी लिहिलेली आहे.